सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि योगायोग बघा, आज वर्ल्ड वॉटर डे चं सेलिब्रेशन करत असताना अचानक एक बातमी वाचावी लागावी की बाबा रे आपल्या सावरकर जरल तरण तलावामध्ये आता आपल्याला पोहायला मिळणार नाहीये, कारण आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे आपल्या शहरामध्ये ओढावलेलं पाण्याचं संकट आणि एकूणच परिस्थिती बऱ्यापैकी बिकट आहे. एक फार पॉझिटिव्ह बातमी याच अनुषंगानं आज वाचायला मिळाली, ह्याच विषयासंदर्भातली वाचायला मिळाली, जी ऐकल्यानंतर खरंच आनंद होईल. तो आनंद तर साजरा इकडे नक्कीच करूयात, पण सगळ्यात आधी आनंद सेलिब्रेट करण्यासाठी जबाबदारीची जाण असणं गरजेचं असतं. वो कितने लोग है जिन्हें खुद की जिम्मेदारी पता है, जरा 6601935 नंबर है. एक सिटिझन म्हणून जेव्हा पाणी कमी आहे आपल्या शहरामध्ये, एक दिवसाची पाणी कपात सुरू केली गेलेली आहे, असा विचार केला जातोय की अजून एखादा दिवस आठवड्यामधला वाढवण्यात यावा आणि 2 ते 3 दिवस आठवड्याभरात शहरभर पाणी येणार नाही अशी काहीतरी प्रोव्हिजन करावी, जेणेकरून आपल्या गंगापूर धरणातलं पाणी लोकांना जास्तीत जास्त पुरू शकेल. एक जागरूक नागरिक जेव्हा या सगळ्या गोष्टी वाचतो ऐकतो तेव्हा स्वतःच्या वागणुकीत तो काय काय बदल करतो जरा जाणून घ्यायचं आहे मला. तेच बदल सांगण्यासाठी 6601935 वर तुम्ही कॉल करताय. ट्रॅक प्ले करतोय एक जी हजुरी फ्रॉम की एम का, एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.